पहिले इतिहास अध्याय 21. आणि सैतान इस्रायलाविरुद्ध उठला व त्याने दाविदाला इस्रायलाची मोजणी करण्यास भाग पाडले. दाविद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, जा बैरशेबापासून दानापर्यंत सर्व इस्रायल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहीत व्हावी म्हणून मला परत येऊन अहवाल द्या. यवाब म्हणाला, परमेश्वर आपले सैन्य आहे, त्यापेक्षा 100 पटीने अधिक वाढवो, पण माझ्या प्रभू राजा ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाहीत का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्रायलावर त्याने दोष का आणावा? पण राजाचा शब्द यवाबाविरुद्ध अंतिम होता, त्यामुळे यवाब निघून गेला आणि सर्व इस्रायलातून फिरला. मग यरुश्लेमाला परत आला. मग यवाबाने दाविदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्रायलात 11 लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहुदात 4,70,000 पुरुष होते. पण लेवी आणि बन्यामिन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता. देवाला या कृतीमुळे वाईट वाटले, म्हणून त्याने इस्रायलावर मारा केला. मग दाविद देवाला म्हणाला, मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे, आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे. परमेश्वर दाविदाचा संदेशता गादला म्हणाला, जाऊन दाविदाला सांग, परमेश्वराचे म्हणणे असे आहे, मी तुझ्यापुढे 3 पर्याय ठेवतो, त्यातली एक निवड. मग गाद दाविदाकडे गेला व त्यास म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे असे आहे, त्यातून एक निवड. 3 वर्षाचा दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा, किंवा इस्रायलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात 3 दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी असावी. तर आता ज्याने मला पाठवले त्यास मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग. मग दाविद गादला म्हणाला, मी गंभीर अडचणीत आहे, मला लोकांच्या हातात पडण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडू दे, कारण त्याच्या दयेची कृती फार महान आहे. तेव्हा परमेश्वराने इस्रायलावर मरी पसरवली आणि त्यामध्ये 70,000 लोक मृत्युमुखी पडले. यरुश्लेमेचा नाश करण्यास देवाने दूत पाठवला, तो तिचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले व हानी करण्यापासून त्याचे मन बदलले. तो त्या नाश करणाऱ्या दूताला म्हणाला, पुरे झाले, आता तुझा हात मागे घे. त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्नान यबुसी याच्या खळ्याजवळ उभा होता. दाविदाने वर पाहिले व तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरुश्लेमेवर उगारली होती. तेव्हा गोंताड घातलेले दाविद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले. दाविद देवाला म्हणाला, सैन्याची मोजणी करण्याचा हुकूम मी दिला होता की नाही? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुष्ट काम केले आहे, पण या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी विनंती करतो, तुझा हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडून तू आम्हास शिक्षा दे, पण तुझ्या लोकास या मरीने शिक्षा देऊ नको. मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की तू दाविदाला सांग. दाविदाने वर जाऊन अर्नान यबुसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी. मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दाविद वरती गेला. अर्नान तेव्हा गव्हाची मळणी करत होता. तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे 4 पुत्र त्याच्या बरोबर होते. ते लपले आणि दाविद अर्नानाकडे आला. तेव्हा अर्नानाने वर दृष्टी करून व दाविदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दाविदाला तोंड जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला. मग दाविद अर्नानाला म्हणाला, हे खळे मला विकत दे, त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधीन. अर्णान दाविदाला म्हणाला, माझ्या स्वामी, राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन. तेव्हा राजा दाविद अर्णानाला म्हणाला, नाही, मी तुला त्याची पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन, कारण जे तुझे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. आणि किंमत दिल्या वाचून घेतलेले होमार्पण मी अर्पण करणार नाही. आणि दाविदाने त्या जागेसाठी अर्णानाला 600 शेकेल सोने दिले. दाविदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वरास हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले. मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली. त्यावेळेस जेव्हा दाविदाने पाहिले की अर्णान यबुसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले, तेव्हा त्याने तेथे यज्ञ केला. कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवास मंडप आणि होमार्पणाची वेदी त्या काळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती. पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दाविद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता.